सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पे इन द स्पॉटलाइट.
नमस्कार, मी गिरीश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
ऍक्शन.
लहानपणीचे काही खेळणी असतात, सायकल असते, नाही विकायची मला, माझी पहिली म्हणून आपण उगाच ठेवतो घरामध्ये. तसं एखादी काही गोष्ट तू बऱ्याच काळ जपली होतीस का?
हो, माझ्या किल्ल्यावरती ठेवायची चित्र, ती फार माझी प्राइज्ड पोझिशन अशी होती. खरं तर ती मला तिसरी नंतर मी धनकवडीला एका कॉलनीमध्ये राहायला गेलो, तर त्या कॉलनीमधल्या समोरच्या एका दादानी दिलेली होती आणि ती अप्रतिम होती. त्यांचे जे उठा वळसे जे होते आकृतींचे, मूर्तींचे, ते हुबहू माणसासारखे होते. असे छान तानाजी, म्हणजे असा मस्त खराच तानाजी वाटायचा, छोट्या स्वरूपात भारदस्त असा छान महाराज, म्हणजे एकदम अरे काय महाराज होते असं. बरं, दिवाळीच्याच काळात फक्त किल्ला, हिरवी किल्ला नाही. तर मग मी ती अनेकदा, माझा हा फार फेवरेट असा टाइमपास होता की मी ते माळ्यावर चढायचो, तो चित्रांचा डबा काढायचो आणि ती सगळी चित्रं मांडून त्यांच्याकडे तासन तास बघत बसायचो आणि मग त्याच्या त्यांच्याशी गप्पा मारायचो आणि मग ते एक मनोराज्य फुलवायचो माझं. आणि त्यातनं बहुधा हे नाटक, नाट्य लिखाण वगैरे हे सगळं त्यातनं आलं असावं कदाचित. सो तो माझा एक फार फेवरेट टाइमपास होता. आणि त्यानंतर मग इव्हेंच्युअली सायकल आली आयुष्यात, तर ती सायकल फार फारच प्रिय होती. बाकी असं काही फार विशेषण नव्हतं. पेनांचं मला फार वेड होतं, अजूनही आहे. आणि माझं पेन कुणी घेतलं की मला फार त्रास होतो अजूनही. त्यामुळे माझी आणि माझ्या मुलीची आत्ता सध्या खूप भांडणं होतात त्याबद्दल. पण ओव्हरऑल मटेरियलबद्दल मी एवढा जागरूक नव्हतो. म्हणजे मी माझ्या एका स्नेही मावशीच्या मुलाचेच कपडे, गणवेश घालून सगळे पूर्ण 7-8 वर्ष जी काही शाळेची, ती दुसऱ्याचा गणवेश, वापरलेला गणवेश वापरूनच मी काढलेली आहेत. त्याचं मला काही वाटायचं नाही. किंवा दप्तर पुस्तकं वापरलेली असायची, कंपल्सरी वापरली, नवं नाहीच. त्याचंही मला काही वाटायचं नाही. म्हणजे आय वॉज नेवर म्हणजे इंटरेस्टेड इन असं, अशा अर्थाने काही वस्तूंबद्दल फार काही नव्हतं मला. हां,
हे असं सगळं ऐकून ना आपले आई बाबा फार खुश होतात की अरे वा किती चांगला मुलगा. पण या चांगल्या मुलाने सुद्धा एकदा खूप जोरात मार खाल्ला होता. सो गिरीशने असं काय केलं होतं ऐका यासाठी माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत लाइट्स कॅमेरा ऍक्शन. मला सांग की कोणाकडनं खूप कधी असा ओरडा खाल्ला आणि तुझ्या लक्षात राहिला? कारण आपण असे खूप करामती असतो, मला असं वाटतं लहानपणीच्या करामती खूप धमाल असतात.
नाही, माझ्या वडिलांनीच एकदा एक मारलेली, फाडगन मुस्कडत मारली होती, दातच पडला होता माझा. तर हो, तर आणि कारण असं होतं की पत्र लिहायचं होतं, मावशीला पत्र लिही असं त्यांनी मला सांगितलं. आणि मी काही गेलं लिहायला तयार नव्हतो, मी नाही लिहिणार पत्र. ते कधी खरं तर मारत बिरत नसत, कधी रागवत सुद्धा नसत, पण का कोण असतो त्या दिवशी त्यांना. हां, म्हणजे आत्यांनी तक्रार केली माझी, त्यामुळे ते चिडले बहुधा. आत्यांनी तक्रार करणं त्यांना आवडलं नाही, माझी तक्रार करणं. कारण मी, आपण लोकांकडे राहतो दुसऱ्याकडे, तर ते छानच राहिलं पाहिजे असं एक ते होतं, असावी अपेक्षा त्यांना. त्यामुळे त्यांनी एक फाड दिली, दातच पडला होता माझा. पण मी त्यांना पत्र लिहायचो, वडिलांना माझ्या, आणि तेही मला पत्र लिहायचे. आणि दॅट वॉज काय, तो फार काळजाचा ठेवा होता.
तू जपून ठेवलेस त्यातले काही पत्र?
हो, पत्र माझ्याकडे ती अजूनही आहेत. आणि मला पत्र लेखनाची फार आवड होती. नंतर मी माझ्या मावस बहिणीला खूप छान पत्र लिहित असे आणि तीही खूप छान उत्तर देत असे. आणि पत्र हा एक मोठा आधार होऊन बसला होता. म्हणजे एक लिखाण त्याच्यातनंच मला वाटतं आकाराला यायला लागलं माझं. कारण शालेय जीवनामध्ये पत्र लिहिली ही लोकांना, तर अशा आठवणी आहेत.
खरंय, पत्राची मजाच वेगळी आहे. आताही तुम्ही लिहू शकता खरं तर, पत्र नाही हो, मेसेज. आणि तो माझ्यापर्यंत पोहोचवा हे सांगण्यासाठी की गिरीशला तुम्हाला कोणता प्रश्न विचारायचा आहे का, यासाठी facebook.com/rjshrutiredfm rjshrutiredfm या नावाने माझं फेसबुक पेज आहे. इसको ढूंढो, लाईक करू और जल्दी से मेसेज करो.
तू जसं म्हणालास की तुझ्या सुट्ट्या व्हायच्या, बुट्टी मारायचास, पण कोणत्या शिक्षिका होत्या पर्टिक्युलर की ज्या अशा तुला खडूस वाटायच्या? म्हणजे एक असतात ना शिक्षक की जे आपल्याला खडूस वाटायचे की फार ह्या फार आपल्याला धरणारा. आता
नाही खरं तर, म्हणजे संभावना लोकांना अत्यंत खडूसातल्या खडूस वाटणारे शिक्षक मला चायला खूप प्रेम करायचे. हवेवर एक आम्हाला गुप्तेबाई म्हणून होत्या, खूपच छान शिक्षिका, मुलांवर निरातिशय प्रेम आणि खूप प्रागतिक कल्पना होत्या शिकवण्याबद्दल, मुलांच्या वाढीबद्दल, अशा खूप त्यांच्या प्रागतिक कल्पना होत्या. त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला वगैरे. पण मात्र काय, त्यांची शिकवण्याची पद्धत ही जरा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने कष्टकारक असल्यामुळे त्या लिहून आणायला सांगत भरपूर काय काय, तर त्यामुळे आम्ही त्यांच्याविरुद्ध बंड केलं होतं. आणि त्या बंडाचा नेता होतो वन ऑफ द, म्हणजे काही जे 3-4 पोरं आम्ही होतो त्यात मी मुख्य होतो. आणि माझा हस्ताक्षर खूप चांगला असल्यामुळे मी तो बंडाचा सगळा तर्जुमा मी लिहिला होता. की गुप्तेबाईंविरुद्ध ना बदलून टाकावं असं मुख्याध्यापकांना लिहिलेलं जे पत्र होतं तर त्याची कारणं बिरणं दिली होती असं सगळं व्यवस्थित. पण त्या बाई इतक्या ग्रेट होत्या की त्यांनी त्याची चर्चा घडून आणली मस्त छान वर्गामध्ये. त्या म्हटलं चला हरकत नाही तुम्ही हे केलं हे मला आवडत आहे पण मग आपण चर्चा करू ना मला सांगा पहिल्यांदा आणि मग पुढे जाऊया वगैरे. तर तो एक फार मोठा छान अनुभव होता म्हणजे म्हणून मी म्हटलं ना शिक्षकांनी आम्हाला खूप घडवलं की आपल्या विरोधी विचार मांडला म्हणून लगेच काही त्या माणसावरचं प्रेम कमी होऊ द्यायचं कारण नाही. हा संस्कार फार पहिल्यापासून आणि थँक्स टू गुप्तेबाई त्यामुळे तो सगळा प्रकार झाला होता. पण द वे शी हँडल इट मला अजूनही फार छान वाटतं की असं शिक्षक लाभले.
इथपर्यंत तर ठीक आहे पण शाळेला उशीर झाला की गिरीश कुठे जायचा आहो हे ऐकाल ना तर तुम्हाला विश्वास नाही बसणार असं काहीतरी गिरीश करायचा. ऐका हा इंटरेस्टिंग किस्सा माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
टेस्ट मॅच सोडलं तर बाकी असं कधी कुठे जाऊन बसला होतास का?
म्हणजे मला आठवतंय चौथीत असताना स्कॉलरशिपला मी होतो आणि स्कॉलरशिपचा तास सकाळी लवकर असायचा तर मला मी तेव्हा धनकवडीहून जाणं येणं करायला लागलो तिसरीपासून दोन बस बदलून जावं लागायचं वगैरे तर उशीर व्हायचा पुढे मागे व्हायचं काहीतरी उशीर झाला की मला फार अपमान म्हणजे मला फार आवडायचं नाही आणि आमच्या शिक्षकांना आवडायचं नाही उशिरा वगैरे ते काहीतरी बोलायचं किंवा असं काहीतरी व्हायचं. मग मी काही नाही मग पाठीमागे नदी होती ही मुळामुळा मोठा त्याला पाणीबिणी असायचं जरा बरं होतं तेव्हा काळ तर तिथे जाऊन बसायचं नदीवर आणि त्याच्यामध्ये किती वेळ बसलो आणि काय झालं याचं अनेकदा शाळा त्यांनी बुडली आहे. स्कॉलरशिपचा तास शाळेच्या आधी असायचा पण ह्याचा अर्थ असा नव्हे की शाळेला मी वेल इन टाईम आहे जाताच येऊ शकतो मला पहिल्या तासापासून पण ते लक्षात नाही नाही लक्षातच राहायचं नाही मग तिकडेच बसायचो पुन्हा लाज वाटायची मग काही नाही मग शांतपणाने चालत चालत स्वारगेटपर्यंत चालत यायचं पैसे वाचवायचे चारण्याच्या गोळ्या घ्यायच्या त्या पानाच्या गोळ्या मिळत असत्या त्या पानाच्या गोळ्या खात खात आणि ते पूर्वी स्कूटरला बिल्ले यायचे काय API लॅम्बी कुठे काय असं ते बिल्ले यायचे तर ते शांतपणाने कर्कटकनी उचकटत उचकटत ते साठवत असं स्वारगेटपर्यंत चालत जायचं असा माझा अत्यंत आवडता आणि अनेकदा केलेला हा उपक्रम आहे. आणि मग ते बिल्ले खूप साठवले होते आणि ते विद्यार्थ्यांबरोबर मग एक्सचेंज करायचे.
आणि अशाच न ऐकलेल्या पण ह्यांच्या आयुष्यातल्या खऱ्या खुऱ्या गप्पा तुम्हाला कळतात फक्त आणि फक्त लाईट्स कॅमेरा ॲक्शनवर. यांच्या आयुष्याचा प्रवास नक्की ऐका या आठवड्यात माझ्या म्हणजे कलाकार श्रुतीसोबत. कारण आता माझी जायची वेळ झाली आहे. तो मिलूंगी आपको कल इसी लोकेशन पर. टिल देन सुपर हिट्स 93.5 रेड FM. बजाते रहो. Got it.